हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्वा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे निश्चमापश्च मे विरुधश्च मोषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च मेमश्च इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे उषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मेऽश्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। एका दुपारी एका दुपारी स्वामीजींच्या देवघरात आम्ही काही जणी बसलो होतो। स्वामीजी सगळ्यांची सहज चौकशी करत होते। माझ्या शेजारी बसलेल्या एका साधिकेशी स्वामीजी बोलत होते। स्वामीजी तिला विचारत होते, काय झाला तुझा विचार, तुझ्या यजमानांचे काय मत आहे? यावर ती साधिका म्हणाली, मी नोकरी करावी किंवा निदान पुढील शिक्षण तरी करावं असं त्यांना वाटत आहे। स्वामीजी थोडेसे विचारात पडलेले दिसले। एक बोट तिच्याकडे दाखवत तिला त्यांनी विचारले, पण तुला तीन लहान मुलं आहेत ना, त्यातून दोन जुळी म्हणजे बरोबरचीच आणि तिसरं लागोपाठच आहे ना, ते सांभाळणं आता महत्वाचं आहे। हो ना, पण यांना वाटते ही नोकरी करावी म्हणून, ती भगिनी पुन्हा म्हणाली। तू घरात राहून मुलांना सांभाळतेस, घरातील सर्व कामं करतेस, म्हणजे बचत होतच असते। तू बाहेर पडलीस की मुलं सांभाळायचा प्रश्न येईल, खर्चही वाढेल। एखाद्या स्त्रीला घरातच खूप जबाबदाऱ्या असतील तर तिला नोकरी करायलाच पाहिजे असे काही नाही, तशी गरज नसेल तर न केलेलीच बरी, स्वामीजी म्हणाले। होय स्वामीजी, या तिघांचं करताना ध्यानाला बसायला जेमतेम 10 मिनिटं मिळतात दिवसाकाठी, नोकरी करून काय होईल सांगताच येत नाही, ती भगिनी थोडस काळजीच्या स्वरात म्हणाली। तुम्हाला सांगतो, नोकरी घर दोन्ही सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत आहे, दोन्ही जबाबदाऱ्या मोठ्याच आहेत. त्यातून साधना करणं म्हणजे दिव्यच आहे. ज्या भगिनीला केंद्रात यावंसं वाटतं तिला नोकरीची जबाबदारी सांभाळणं कठीण जातं. नोकरीची आवश्यकता नसेल तर करू नये. तुझ्या यजमानांना सांगून बघ, स्वामीजी तिला समजावत म्हणाले. होय स्वामीजी, ती भगिनी म्हणाली. मग माझ्याकडे बोलण्याचा ओघ वळवत स्वामीजी म्हणाले, हा काय म्हणतोय तुझा व्यायाम? करते थोडाफार. थोडंफार फिरायला जाते, थोडे सूर्य नमस्कार, असा काही व्यायाम करते मी, स्वामीजींना मी सांगितले. ठीक आहे, थोडाफार व्यायाम करत जा, खूपच कसरती करण्याची जरुरी नाही. शिवाय तुझ्या डोक्याला घरातच बराच व्यायाम आहेच की, तेवढा तुला पुरेसा आहे तब्येतीला, असे म्हणून स्वामीजी हसू लागले. त्यानंतर अजून एक दोन जणांशी स्वामीजी काही वैयक्तिक असे हळू आवाजात बोलले. त्यानंतर आम्ही नमस्कार करून तेथून बाहेर पडलो. कॉलेजमध्ये शिकत असताना आमचे एक मराठीचे सर होते, ते विद्वान होते, ते शिकवतही फार चांगलं. त्यांनी केंद्रात यावं, स्वामीजींना भेटावं असं मला वाट. सरांना मी तसे सांगितले नव्हते, पण सांगावे अशी माझी इच्छा होती. तसं मी एकदा स्वामीजींना सांगितले. स्वामींनी माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. विचार करत ते म्हणाले, सांगायला काही हरकत नाही, पण तुला सांगतो, या विद्वान लोकांची एक अडचण असते. तुम्हाला सर छान शिकवतात हे सगळं खरं आहे. मी मध्येच म्हणाले, त्यांचा संत वाङ्मयाचा अभ्यासही खूप आहे. स्वामी पुढे बोलू लागले, हो बरोबर आहे, हे लोक संत वाङ्मयाचा अभ्यासही करतात खरे, पण त्यातून भक्तीनं वाढता ते तर्कटच होत जातात. संतांच्या पायी समर्पणाची भूमिका त्यांच्या मनात येत नाही. संतांचं सांगणं स्वतःच्या जीवनाशी ते लावून बघत नाहीत. संतांचा उपदेश एका दिशेने आणि त्यांचं जीवन दुसऱ्या दिशेने वाहत राहते. तुझ्या सरांना मी ओळखतो, ते विद्वान आहेत, परंतु त्यांचा पिंड भावाचा नाहीये. जसा ज्याचा पिंड असेल तसे वागलेले बरे पडते. स्वामीजींच्या ह्या बोलण्यावर मी त्यांना म्हणाले, ठीक आहे, सरांशी मी या विषयावर काही बोलत नाही. एकदा सकाळी 10:30 दरम्यान मी स्वामीजींकडे गेले होते. स्वामीजी कॉटवर पोहोडलेले होते. मी आणि राधिकाताई अशा 2-3 जणीच तेथे होतो. पूजेसाठीची लावलेली निरांजने अजूनही तेवत होती. माझ्याकडे पाहत स्वामींनी नुसती बसण्याची खूण केली. मी बसले. ते ज्या कॉटवर पवडले होते त्या कॉटच्या दांडीवर एका हाताने थोपटत ते म्हणाले, बघ किती छान कॉट बनवली आहे, मोठी आहे का नाही? मी ती नवीन कॉट बघितली. मी त्यांना म्हणाले, हो खूप छान कॉट आहे, ही खोलीच किती सुंदर आहे, तुम्ही इथे असल्यामुळे आम्हाला फार आनंद होतो. खरच आज येथील वातावरण भारल्यासारखं होतं, अगदी पवित्र. माऊलींचा देवारा, त्यात असलेली स्वामी स्वरूपानंदांची तस्वीर, तुकोबा समर्थ यांच्या तस्वीरी, खोलीतील उद्बत्तीचा मंद सुवास, शीतलतेने तेवणारी निरांजने, स्वामीजींच्या मुखावर विलसणारे प्रेम आणि डोळ्यातून वाहणारी करुणा, या सर्वामुळे मी आवाक होऊन गेले होते. इतक्या स्वामीजी स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे म्हणाले, हो पण मला आता जायला हवं. मी या अनपेक्षित बोलण्यावर त्यांना विचारलं, कुठं जायला हवं? एक बोट आभाळाकडे दाखवत ते म्हणाले, आता वर जायला हवं. इथं किती वर्ष राहायचं? स्वामीजींच्या या बोलण्याने मला एकदम रडू कोसळलं. माझं रडणं कदाचित त्यांना आवडलं नाही. माझी समजूत घालत ते म्हणाले, आताच कोण कुठे निघालं आहे? मी काही वर्ष आहे अजून, आतापासूनच रडारड नको. स्वामीजींसाठी इथून निघून जाणं अगदी सहज असलं तरी आपल्यासाठी किती दुःखद आहे. काही वर्ष ते अजून आहेत असे म्हटल्यावर थोडस बरं वाटलं, तरी एका तीव्र दुःखाचा स्पर्श होऊन गेला एवढं मात्र खरं. माया अपार्टमेंटमध्ये स्वामीजींच्या खोलीत दर गुरुवारी सत्संग होत असे. त्या खोलीत लाटीवाटीने साधक बसलेले असत. ते स्वामीजींची अमृतवाणी जीवाचे कान करून ऐकत असत. एका भगिनीने स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीजी मुक्त पुरुषाला पुनर्जन्म आणि पुनर्मृत्यू असतात का? स्वामीजी ठाम स्वरात उत्तर देऊ लागले. ते म्हणाले, मुक्ताची अंतरस्थिती सामान्य लोकांपेक्षा फार वेगळी असते. ज्ञानोबा म्हणतात तसं, मीची डोळा देखिला, जीही कानी मीची ऐकिला, मीची मनी भाविला, वाणीला वाचा, अशी त्यांची अवस्था असते. जे अहंकारू वागत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभिये एकची जगी, माझे निलोभे. मी हरीचा दासानुदास आहे असा त्यांचा भाव असतो. माऊली त्यांच्याबद्दल म्हणतात, ते मरणा आईलीची कडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणिकी कडे जातील केवी. आत्मा आपल्या आत बाहेर आहे असा त्यांचा जिवंत असतानाच त्यांना बोध झालेला असतो. देहाच्या मृत्यू बरोबर त्यांचा जीवात्मा व्यापक परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. गुंजभर सोने मूळ सोन्याशी एकरूप होते. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात शिंपडले तर वेगळे राहत नाही, ते एकरूपच होते. त्याच न्यायाने मुक्त पुरुषाचा आत्मा मुक्तच होतो, हीच त्याची गती असते. विष्णू सहस्र नामात म्हटले आहे ना, मुक्तानाम परमाम गती, त्याच गतीला ते प्राप्त होतात. त्याला आता येणं जाणं उरत नाही. तथापि भगवंतानी आज्ञा केली तरच ते परत जन्माला येतात. पण ते सुद्धा काही कार्याच्या निमित्ताने, आणि ते कार्य पार पडलं की पुन्हा परमगतीला जातात. सामान्यतः पुढच्या जन्माच्या प्रवासाची सुरुवात असते. लोकांचा मृत्यू हा पुढच्या जन्माच्या प्रवासाची सुरुवात असते, आणि हे जन्म मृत्यूचं चक्र अव्याहत चालूच राहत. पण मुक्ताला मात्र पुढचा जन्म येत नाही. त्याच्यासाठी पुनर्जन्म आणि मृत्यू हे चक्र हा बंद उरत नाही. स्वामीजींच्या छोट्याशा उत्तराने सर्वांचे समाधान झाले. श्री कृष्णार्पणमस्तु.
संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, संत चरण रज लागता सहज. मग राम नामी उपजे आवणी, मग राम नामी उपजे आवणी, सुख गणो घणी वाढो लागे, वाढो लागे, संत चरण रज लागता सहज, वासनेच मीज जळोनी जाय, संत चरण रज लागता सहज. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, हृदय प्रघटे राम रूपा, लागता सहज संत चरण राज लागता सहज तुका म्हणे साधन सुलभ गो माटे तुका म्हणे साधन सुलभ गो माटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये संत चरण रज लागता सहज वासनेचे मीज जळोनी जाय संत चरण रज संत चरण रज लागता सहज.
दोन साधकांनी त्यांची मनोगत लिहून दिली आहेत, तर ती खरं म्हणजे ती माझ्या पुरती आहे, पण तुमच्यापर्यंत ती पोचवावीत भावाच्या दृष्टीने, साधनेच्या दृष्टीने कशी उत्तम निग्रहपूर्वक साधना केली जाते याकरता मी ती तुम्हाला वाचून दाखवतोय. अनुग्रह मिळून एक तप झाले, परमार्थात आपण किती उन्नती केली हे विचार करण्याची योग्य वेळ आहे, म्हणून आज मागच्या 12 वर्षांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करते आहे. सुरुवातीचे काही वर्षे असेच गेले, नियमित साधना घडली नाही. इंटरनेटवर प्रवचन अपलोड होणं सुरू झाल्यापासून श्रवण नियमित घडायला सुरुवात झाली. अनुग्रह झाल्यानंतर काही वर्ष अशीच गेली तेव्हा नियमित साधना झाली नाही असं म्हणतात, पण श्रवण सुरू झाल्यावर साधना घडायला सुरुवात झाली इंटरनेट द्वारा. पण ग्रहण शक्ती कमी असल्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्णपणे समजत नव्हत्या. दुसरी अशी एक गोष्ट असते की या परमार्थातली जी विशिष्ट टर्मिनॉलॉजी आहे आणि कल्पना आहे त्या समजायला वेळ लागतो. सुरुवातीला काय बोललं जात आहे त्यामुळेही समजत नाही. आपली ग्रहण शक्ती किंवा बुद्धी कमी असा भाग नसतो, त्या तऱ्हेचं श्रवण करण्याचा सरावच नसतो. सद्गुरूंनी सांगितलं, तू देह मन बुद्धी नसून आत्मा आहेस म्हणजे काय, काही समजत नव्हते. आता थिअरिटिकली समजत पण अजून तसा अनुभव आलेला नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे खरा परमार्थ श्रवण व वाचनाने नाही पण आचरणात आणल्याने होतो, म्हणून आता सद्गुरु मुखातून जे श्रवण घडते ते आचरण्यात आणण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. आपल्या कामना व क्रोध आवरण्याचा प्रयत्न करते आहे. कामना आवरण्याकरता इंद्रिय निग्रह करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याकरता रसनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. माझा वीकनेस म्हणजे मला नवीन पदार्थ करून पाहायला खूप आवडतात. इंटरनेटवर आपण कुकिंगची 1-2 वेबसाईट सबस्क्राईब केल्यावर रोज नवीन नवीन पदार्थ अपलोड होत असतात. ते सर्व पदार्थ करून पाहिले आणि खाल्ले की रसनेंद्रिय फार प्रबळ होते. म्हणून तुम्हाला विचारून आठवड्यातून 2 वेळेस रात्रीच्या जेवणात मीठ न खाण्याचा नियम केला. सुरुवातीचे काही दिवस असे गेले की तोंडाने तर मीठ खाणं बंद झालं, पण स्मृतीमध्ये तो विषय राहायचा व दुसऱ्या दिवशी नाश्त्यात मिठाचा पदार्थ खाल्ल्यानंतर रसना तृप्त झाली असं वाटायचं. आता मीठ न खाणं सहज जमत आहे, हा इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयोगच आहे. तुम्ही आत्मदीप लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत पिक्चर न पाहणे किंवा आईस्क्रीम न खाणे असे छोटे छोटे प्रयोग आपल्या जीवनावर सक्सेसफुली जमतात. मी एका ठिकाणी वाचलं की चाहिये चाहिये की लिस्ट खत्म होना चाहिये. स्थूल पदार्थ म्हणजे मोठं घर, मोठी गाडी अशा कामना तरी एकदा पूर्ण होतील, पण प्रत्येकाने माझ्याबरोबर प्रेमाने बोललं पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे अशा सूक्ष्म कामना पूर्ण होतीलच असे नाही. तेव्हा अशा सूक्ष्म कामना संपवता आल्या पाहिजेत. हा प्रयोग पण काही प्रमाणात यशस्वी होतो आहे. काम कामना प्रमाणेच क्रोधावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक घटना सांगावीशी वाटते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये परदेशी आल्यावर माझ्याकडे एक मुलगी कामाला होती. ती थोडी कामचुकार होती. एकदा नेहमीच्या ठरलेल्या कामापैकी एक काम न करता मी विचारपूस केल्यावर ते काम केलं म्हणून तिने खोटं सांगितलं. तिच्या खोटं बोलण्याचा मला राग आला होता म्हणून मी तिला रागवले. माझा आवाज फार चढला असं मला वाटलं नाही. तुमची इच्छा नसेल तर मी तुमच्याकडे काम करणार नाही असं ती बोलल्यावर मला असं वाटलं की माझे फेशियल एक्सप्रेशन फार रागाचे असतील. मी ताबडतोब आरशात जाऊन पाहिलं तर माझे डोळे रागामुळे फारच वाईट दिसत होते. आत जे भाव असतात ते डोळ्यातून बाहेर एक्सप्रेस होतात असं म्हणतात. ते मला पटलं. तेव्हापासून मी विचार केला की शक्यतोवर प्रयत्नपूर्वक मनामध्ये क्रोधाला थारा द्यायचा नाही. एकदम लेटेस्ट घटना. आमच्या घरातील एका वरिष्ठ व्यक्तीचं वागणं आमच्या बरोबर नेहमीच पार्शलिटी पूर्ण असतं असं घरातल्या बहुतांश लोकांना वाटतं. त्यामुळे घरातले जवळजवळ इतर सर्वच लोक आम्हाला खूप सपोर्ट व कोऑपरेट करतात. आपल्या प्रकृतीप्रमाणे ती व्यक्ती आता परत तशीच वागली. मी मनात क्रोध न येऊ देण्याचा निश्चयच केला होता. मी जेव्हा त्या घटनेबद्दल त्याच्याशी बोलले तेव्हा माझं चुकलं अशी त्यांनी कबुली दिली. मला राग न आल्यामुळे मला जे सांगायचं होते ते सांगितले तरी माझा आवाज चढलेला नव्हता. अँड आय वॉज व्हेरी विदिन. तो विषय तिथल्या तिथे संपला व नंतर पुन्हा ते विचार मनात घोळत राहिले नाहीत. काही वर्षापूर्वी हीच घटना घडली असती तर मी किती दिवस बेचैन राहिले असते. माझ्या स्वतःमधल्या इम्प्रुव्हमेंटमुळे मी स्वतःच खुश होते. अशा प्रकारे कामना व क्रोधावर जसं जसं नियंत्रण होऊ लागलं आहे तसं जीवनात शांती आनंद वाढत चालला आहे. हे सर्व आपल्या कृपेमुळे होत आहे. आपण आम्हाला आनंदी जीवन जगण्याचा मार्ग खुला करून दाखवला. आपण आम्हाला अनुग्रहित नसतं केलं तर संपूर्ण जीवन वाया गेलं असतं. आपले आमच्यावर थोर उपकार आहेत. आपल्या कृपाशीर्वादामुळे आमचं आत्मदर्शनाचं ध्येय याच जन्मी प्राप्त हो अशी प्रार्थना. अशा प्रकारचं हे पत्र आहे. आणि अजून एक पत्र आहे. आज दोन नोव्हेंबर 2003 आमच्या अनुग्रहाचा दिवस आणि अनुग्रह मिळाल्यानंतर एक कप पूर्ण होण्याचा दिवस. आजच्या दिवशी आपली प्रकर्षाने आठवण येत राहिली. वाटत होतं आपल्याशी फोनवर बोलावं पण दिवाळीचा दिवस असल्याने फोन न करता मनोमन भारतात आल्यावर मनोगत देण्याचे ठरविले. खर तर परमार्थाच्या भाषेत एक तपाचा अवधी काहीच नाही आणि आमच्यासारख्यांकरता तर खेळाच्या आधीच वॉर्मअप करण्यासारखाच आहे. खरी साधना तर अजून हस्तगत करायची आहे. मागच्या एक तपाचा जर स्वतःचा प्रोग्रेस कार्ड स्वतःच्या सेल्फ असेसमेंटनी तयार केला तर नक्कीच निकाल राहील की अनेक नेमाने साधना करायला हवी होती. आमची खरी प्रोग्रेस तर आपल्याला माहीत आहेच. तरी खालील प्रमाणे वाटचाल चालली आहे. आपल्या आशीर्वादाने रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 20 मिनिटं ध्यान होते. हे ग्रस्थ परदेशात राहतात बर का. शनिवार रविवारी 1.5 तास ध्यान होतं. आपल्या कृपेने अधिकांश वेळेत समाधान लाभते. तरी पण ध्येय अजून फार लांब आहे. आपल्या आशीर्वादाने अपेक्षित वाटचाल होत राहील. श्रवण केंद्राने 2003-04 पासून इंटरनेटवर प्रवचने अपलोड केल्याने साधनेला श्रवणाने फार मदत झाली आणि रोजच्या साधनेत स्वतःत कसा बदल करायला हवा याचे चांगलेच मार्गदर्शन होते. आपली प्रवचने आधी फार कळत नव्हती, पण आता ग्रहण शक्ती अनुकूल झाल्यामुळे समजायला होतं. सद्ग्रंथ वाचन, नित्य ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आपण जे सांगता ते समजायला फार मदत होते. येणाऱ्या काळात अनेक नेमाने वाचन ठेवायचे आहे. सर्वात जास्त मदत आपल्या पुस्तकाने होते, मुख्यतः गीता दर्शन आणि दीपे दीपू लावीला ही दोन्ही पुस्तके टेक्स्ट बुक सारखी वाचायची आणि अनुसरायचे आहे. स्वामीजी आपल्या उपदेशाप्रमाणे नुसते ध्यान वाचन श्रवणाने काम चालणार नाही, तर दैवी गुणसंपदा आली पाहिजे. मला माहित आहे की स्वतःवर बरंच काम अजून करायचं आहे. आपल्या आशीर्वादाने सर्व नक्कीच साधेल. वरील प्रमाणे साधनेत फार इम्प्रूव्हमेंट करण्याची शक्यता आहे. आपण ज्या परिस्थितीत ठेवले आहे ती साधने संपूर्ण अनुकूल आहेत आणि 4-5 तास साधना करायला काहीच हरकत नाही, पण अजून तशी साधना घडत नाही. आपण नेहमी सांगता की सर्व बाजूने रान पेटवायला हवे, पण अजून तसे पूर्णपणे जमत नाही. स्वामीजी आपणांनी आम्हाला न देखता खात्री ठेवून अनुग्रह दिला आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करून आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्वामीजी विचार केला तर वाटते आपण जर आमच्या जीवनात आला नसता तर काय झाले असते, याची मात्र कल्पना भयावह वाटते. आमचे जीवन मायनस स्वामीजी म्हणजे संपूर्ण शून्यच झाले असते. शेवटी स्वामीजींच्या चरणी हीच विनंती आहे की आपल्याला अपेक्षित साधना जास्त आमच्याकडून घडो. अशा प्रकारची ही दोन मनोगत आहेत. परदेशामध्ये राहून कशा निष्ठेनी आणि नियमानी व्यक्ती साधना करतात हे आपल्यापर्यंत पोचावं म्हणून आपण तर सगळे करतच असतात. मी ही मनोगत आपल्याला वाचून दाखवली. एक छोटासा प्रश्न आहे. आतापर्यंत मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे 3 कोर्सेस केले, ज्यात सुदर्शन क्रिया, योगासने आणि ध्यान या गोष्टीचा समावेश होता. आता पुढील 2 कोर्सेस करण्याबाबत मला तुमची परवानगी घ्यावीशी वाटते. ब्लेसिंग्स कोर्स, एक प्रक्रिया शिकवली जाते ज्याद्वारे तुम्ही इतरांच्या डोक्यावर हात ठेवून किंवा मनातल्या मनातून त्यांचे प्रश्न आजार दूर व्हावेत म्हणून श्री श्री रविशंकरांची शक्ती त्यांना देता. रेकी सारखाच हा प्रकार आहे, पण कोर्स केलेल्या सगळ्यांनी मला सांगितलं की विलक्षण कोर्स आहे. असं काही आहे याची कल्पनाच माणसाला नाही. कोर्स भन्नाट आहे. तुमची परवानगी हवी आहे, कारण या कोर्सच्या शिक्षकाद्वारे काही एक शक्तिपातासारखी प्रक्रिया शिष्यावर केली जाते. गुरुपूजा कोर्स, सर्वसाधारण पूजेचेच मंत्र आहेत. आवाहयामी, धूपम दर्शयामी वगैरे. सुरुवातीला नारायणम, परमभवम, वशिष्ठम, शक्तींच, तत्पुत्रम, पराशरम च वगैरे आदी शंकराचार्यांची आणि आता ब्रह्मानंद सरस्वतींमार्फत श्री श्री रविशंकरांपर्यंत आलेली परंपरा म्हटली जाते. हा कोर्स करण्यासाठी देखील तुमची परवानगी घ्यावीशी वाटते, कारण थेट आर्ट ऑफ लिव्हिंगची गुरु परंपरा मी गुरुपूजा करताना म्हणणार आहे. सध्या नाथ संप्रदायात तर माझा समावेश आहेच आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी या थोड्याशा संप्रदायाशी संबंधित असल्या कारणाने तुमचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंगची ध्यान साधना, सहज समाधी ध्यान याचाही अनुग्रह दिला जातो, मात्र त्याची मला गरज नाही. मी सोहम ध्यानच आयुष्यभर करणार आहे. श्री श्रींनी जे ज्ञान आमच्यासाठी खुले केले आहे ते सर्व मी आत्मसात करू इच्छितो. माझा श्रीश्रींवर 100% विश्वास आहे. वरील कोर्सेस करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. जून 2013 मध्ये एका गुरुवारी पहाटे श्री श्री स्वप्नात येऊन म्हणाले की पुढच्या कॉन्फरन्सला तुला घेऊन जाणार आहे इतकेच. जरूर श्री श्रीं बरोबर कॉन्फरन्सला जावं असं मी सांगेन. श्री श्री नेतायत एवढे तर जायला काय हरकत आहे. सगळे संप्रदाय चांगले आहेत, खरे आहेत आणि चांगले आहेत. त्यामुळे हे जे कोर्स करावेसे वाटतायत तर ते करावेत. माझ्या परवानगीचा काही प्रश्न येत नाही. जगात जे जे चांगलं आहे ते घेत राहावं आणि आपली प्रगती करत राहावी. त्यामुळं हे सगळं ब्लेसिंग्स कोर्स उदाहरणार्थ तुम्हाला एक प्रक्रिया शिकवली जाते आणि इतरांच्या डोक्यावर हात ठेवून किंवा मनातल्या मनातून त्यांचे प्रश्न किंवा आजार दूर व्हावेत म्हणून रविशंकरांची दीक्षा तुम्हाला देता येते. ही केवढी महान घटना तुमच्या जीवनामध्ये आहे, फारच मोठी. त्यामुळे खुशाल करा असं मी तुम्हाला सांगेन. तसंच गुरुपूजा कोर्स आहे तर त्याच्यामध्ये देखील रविशंकरांपर्यंत परंपरा म्हटली जाते तर त्यात वाईट काय. खुशाल तशा प्रकारची परंपरा म्हणावी, त्याने काही बिघडत नाही असं मी तुम्हाला सांगतो. थेट आर्ट ऑफ लिव्हिंगची गुरुपरंपरा मी गुरुपूजा करताना म्हणणार. सध्या मी नाथ संप्रदायात तर माझा समावेश आहेच आहे, काय बिघडलं. नाथ संप्रदायाच्या ऐवजी ही गुरुपरंपरा म्हणा, काही फरक पडणार नाही. तुम्हाला जर ज्ञान या अशा गोष्टींनी चटकन होणार असेल तर जरूर तुम्ही करा. काहीही माझ्या परवानगीची देखील आवश्यकता नाही असं मी तुम्हाला सांगतो. आणि सोहम ध्यानच आयुष्यभर आपण करणार आहोत असं जर असेल तर श्रीश्रींनी जे ज्ञान आमच्यासाठी खुले केले आहे ते सर्व आत्मसात कसं होणार. त्यामुळे श्रीश्री सांगतात तसंच ध्यान इथून पुढे करायला काही हरकत नाही. सोहम ध्यान करण्याची काही गरज नाही, काहीच प्रश्न येत नाही. तुम्ही असं लक्षात घ्या की असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते करायला अगदी स्वतंत्र आहात. तुम्हाला माझ्या परवानगीची गरज नाही. तशा तऱ्हेने मी तुम्हाला बांधून ठेवलेलं नाही. शिष्य आपल्या भावानी सद्गुरूंशी बांधला गेलेला असतो. सद्गुरु शिष्याला बांधून मुळीच ठेवत नाहीत. आणि आपल्या भावानी तो बांधून गेलेला असल्यामुळं त्याला त्याच्यातून सुटका करण्यासाठी देखील सद्गुरूंची गरज वाटते. पण सद्गुरूंनी तुमची सुटका केलेलीच आहे असं समजा. जर तशा प्रकारे आपल्याकडे असे साधक आहेत की जे स्वामीजींकडे येत होते पण दुसऱ्या कोणाकडे आकर्षित झाले आणि तिथं गेले तर चांगलीच गोष्ट आहे, काहीच फरक पडला नाही. मात्र त्या साधकांनी तिथं जाऊन तरी ते ज्ञान परत मिळवावं म्हणजे झालं. कधी कधी ती तात्पुरती भावना ज्ञान मिळवणं हे दुष्करच असतं एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही मंत्र बदलू शकता, सद्गुरु बदलू शकता, गुरु परंपरा बदलू शकता, पण ज्ञान मिळवा म्हणजे झालं. असं असल्यामुळं तुम्ही जरूर हे सगळं करू शकता असं मला तुम्हाला सांगायचंय. तुम्ही याचा अर्थ ज्याला अशा प्रकारे करायचे ते परवानगी म्हटलं तर परवानगी आधीचीच आहे आणि सगळ्यांना आहे, परवानगीचा प्रश्न नाही. मात्र मी काय केलं असतं असं जर विचारलं तर मी असं काही केलं नसतं हे तुम्हाला निश्चित सांगतो. कारण एका मार्गाने चालणं, एका ठिकाणी खडणं यांनीच काहीतरी जीवनात हाताला लागेल. रामकृष्ण म्हणायचे की एका ठिकाणी जर 40 फूट खणलं तर पाणी लागतं, पण 8 ठिकाणी 5-5 फूट खणल्याने पाणी लागणार नाही. असं असल्यामुळं कधी कधी आपली मनोवृत्ती अशी असण्याची शक्यता असते की हा नाही तर तो, तो नाही तर तो, हा मंत्र नाही तर तो मंत्र, तो नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, ही ध्यानाची पद्धत नाही तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी, कुशाल काहीच फरक पडत नाही। तरी देखील याच्यामध्ये निश्चयात्मिका हा भाव कमी असल्यामुळं जो जातो तर तो जिथं गेल्यावर तिथं तरी स्थिर राहावा, तिथूनही कुठंतरी जाण्याची शक्यता असतेच। हा आपल्या स्वतःच्या हिमतीचा प्रश्न आहे, आपल्या स्वतःच्या निश्चयाचा प्रश्न आहे। आणि कधी कधी असं वाटतं की अशा प्रकारचा निश्चय असणं अथवा नसणं ही प्रकृती असते। असं असल्यामुळं तो अभंगण गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नाही जाऊजी, अशा अशा प्रकारे निश्चयाने साधना करता आली पाहिजे। पण कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती येते आणि वातावरणाने भारली जाते, तिला असं वाटतं की आता आपण अनुग्रह घेतलाच पाहिजे किंवा याच प्रकारे आता आपण सर्व करावं, आणि मग कालांतराने तिला असं वाटत राहतं की आपण करतो आहोत पण त्याच्यापेक्षा दुसरं चांगलं आहे, असं वाटण्याची शक्यता असते। असं असल्यामुळं तसं जर असेल तर खुशाल अशा प्रकारे आपण करावं, आपल्यावर कोणतीही बंधनं नाहीत असं मी तुम्हाला सांगतो। परमार्थामध्ये भारतात सांगितलेल्या विशिष्ट परमार्थामध्ये एकदा अनुग्रह घेतला की मग जसं विवाहाचं असतं तसं, एकदा विवाह झाला की त्या विवाहाचं आयुष्यभर पालन, तसंच अनुग्रह किंवा गुरुमंत्राकडे पाहिलं जातं आपल्या इथं आणि तसं शिकवलं जातं। याचं कारण मुळातच मी जसं म्हटलं तसं सगळे संप्रदाय खरंच चांगले आहेत, संप्रदायात काही खोट नाही। रविशंकर सांगतात ते उत्तम आहे, उत्कृष्टच आहे। ते उत्तम असल्याखेरीज का एवढा मोठा प्रचंड त्याचा मोठा प्रसार झाला, त्यामुळं ते जे सांगतात ते सगळं चांगलंच आहे। त्याचं अनुसरण करून जर आपण झटपट काही गाठू असं वाटत असेल तर जरूर आपण करावं, मात्र मग ते कधी सोडू नये। कुठंतरी ती सोडण्याची धरण्याची प्रवृत्ती आपली संपावी आणि एका मार्गावरून चालावं म्हणजे झालं, तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकू, नाहीतर कठीण जातं। अजून एक प्रश्न आहे, तो खरा म्हणजे मला व्यक्तिगत विचारलेला प्रश्न आहे आणि इथल्या सत्संगाकरता तो नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण याचाही उपयोग होईल बाकीच्या मंडळींना, म्हणून बाकीच्या मंडळींकरता उत्तर देतो। या ज्या आहेत या भेटल्या की यांच्याशी मी बोलीनच। माझ्या मनात पुढील गोष्टींनी गोंधळ्यासारखे झाले आहे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः, हेच नाम घ्यावेसे वाटते। हे नाम काम करताना उखल्यावर एरवी सतत घ्यावेसे वाटते। याचे कारण माझ्या प्राणांना संसारातील विचारात गुंतल्यामुळे होणारे क्लेश नाहीसे होण्यासाठी तुझ्या चरणी माझे मन प्राण गुंतून राहावेत, म्हणून हे श्री कृष्णा माझे तुला कोटी कोटी नमस्कार असा अर्थ लक्षात येतो। नामस्मरणाची बैठक करताना मात्र ओम राम कृष्ण हरी हा मंत्र चिदाकाशात लक्ष ठेवून केला जातो, पण थोड्या वेळच असे नाम घेतले जाते। एक तासाची बैठक करण्याच्या प्रयत्नातूनही पूर्ण समाधान आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे नाम नामी नामधारक एकरूप याची प्रचिती विचाराने घेण्याचा प्रयत्न होतो, पण ती मुळातली एकरूपता अजूनही साधत नाही। कधी कधी वाटते ओम माधवाय नमः हा जप करावा, कारण स्वामीजींची सतत आठवण राहील की जे सद्गुरु आपल्या स्वामीजींचे लाडके सद्गुरु आहेत ते नामस्मरणाने प्रसन्न होतील। नामस्मरण होण्यासाठी मी मध्ये मध्ये माळेचा आधार घेतला होता. 13 माळा श्रीराम जयराम जय जय राम, 7 माळा ओम राम कृष्ण हरी असा जप करत होते. हे करताना प्रथम प्रथम खूप शांत वाटलं की काही नाही तर निदान एवढे नाम घेतले जाते, पण नंतर हेही बंद केले. कधी थोडा काळ पर्यंत श्वासावर नाम घेतले पण तेही दीर्घ काळ जमले नाही. माझा होणारा गोंधळ तुमच्यापर्यंत पोहोचलाय. मी काय करू की जेणेकरून मला याच जन्मी आपल्या कृपेने नामाने एकरूपता साधेल. या सर्वांमध्ये चंचलता जाणवते, यापैकी काय केले असता स्थिरता मिळेल. स्वामीजी खूप आर्ततेने मी रोज 12 वेळा श्री विष्णू सहस्र नाम म्हटले की ज्यामुळे जास्तीत जास्त भगवंताचे नाम घेतले जाईल, पण तेही बंद केले. आता तुम्हाला चिठ्ठी लिहिलीये त्यामुळे मला आत जाण्याचा योग्य मार्ग नामामुळे निश्चित प्राप्त होईल असा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा प्रश्न सत्संगात विचारू नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. मी म्हटलं तसं त्यांच्याशी व्यक्तिगत बोलण्यातून मी त्यांना याच्याबद्दल सांगणारच आहे. मात्र याच्या उत्तरादाखल आपण नाम घेऊ. आपण संसारामध्ये गुरफटल्यामुळं एक वेळ एक वार असं म्हणू की प्रणत के क्लेश नाशाय, म्हणजे आपली अगदीच त्याच्यामध्ये पडल्यासारखं आपल्याला झालंय, त्यामुळं जे क्लेश आहेत तर ते क्लेश नाहीसे होण्यासाठी म्हणून गोविंदाला नमस्कार असो असा जो अर्थ आहे. प्रथम आपल्याला आपण संसारात गुरफटलोय, अडकलोय, सुख दुःख हानी लाभ मान अपमान अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमध्ये आपण सापडलोय आणि याच्यातून मुक्तता होण्यासाठी म्हणून आपण गोविंदाला नमस्कार करतो आहोत अशा प्रकारचा भाव मनात ठेवून आपण हे नाम घेऊया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः असं हे नाम आहे बर का. आणि नाम घेतल्यानंतर असा भाव आपण खरच ठेवू की संसारामध्ये एवढे पतित झालेले आपण, तर गोविंद आपल्याला शांत करेल, परमात्मा आपल्याला शांत करेल, हे क्लेश आपले नाहीसे होतील अशी भावना नामानंतर किंचित काळ आपल्याला करायची आहे आणि आर्ततेने हात मारायची आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. हे श्री कृष्णा वासुदेव कृष्णा, हे हरी परमात्म्या, संसारामध्ये गुंतून पडल्यामुळं होणारे क्लेश तू दूर कर, हे गोविंदा मी तुला नमस्कार करतो आहे असा या नामाचा अर्थ आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। हृदयाकडे लक्ष देऊन म्हणायचे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। हरि 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 स्वामी त्यांनी असं म्हटलंय की हे नाम काम करताना उठल्यावर एरवी सतत घ्यावेसे वाटते। आता आपण जसं नाम घेतलं तसं नाम काम करताना घेता येईल का? असं नाम काम करताना नाही घेता येणार, ते अगदीच वरवरच राहील, उथळ राहील, इतकं खोल निश्चित असणार नाही। काम करताना नाम घ्यावं पण मुख्यतः बैठक नामाची करून नाम घ्यावं, मग हे नाम चालेल, ओम राम कृष्ण हरी हे नाम चालेल, चिदाकाशात हा मंत्र, चिदाकाशाकडे लक्ष देऊन जरी ओम राम कृष्ण हरी मंत्र जपला तरी चालेल, ओम माधवाय नमः हा जप केला तरी देखील चालेल, ओम राम कृष्ण हरीच्या 13 माळा 7 माळा आणि श्रीराम जय राम जय जय रामच्या 13 माळा चालतील, पण या 13 माळा देखील अशा शांत पाहिजेत। 7 माळा ओम राम कृष्ण हरीच्या अशा शांत पाहिजेत। खरं म्हणजे हे नाम की ते नाम की ते नाम असंही काही नाहीये, सगळी नाम त्याची एकाचीच आहेत। एको देवो वासुदेवो वा शिवो वा, त्यांच्यामध्ये काही भेद नाहीये। आपण परमात्म्याचं नामस्मरण करतो आहोत असं लक्षात घ्यावं म्हणजे झालं। हळूहळू नाम घेणारा आपल्या स्वतःला देखील विसरतो, फक्त नामच शिल्लक राहतं, शांत भाव येतो किंवा आनंद निर्माण होतो, बस नामातून दुसरं काय पाहिजे. आणि याच्यापैकी कोणतंही नाम हे सर्व देण्यासाठी समर्थ आहे. आणि सकाळी वेगळं घेतलं, दुपारी वेगळं घेतलं, संध्याकाळी वेगळं घेतलं तरी काहीच हरकत नाही. काय फरक पडला? कधी गोविंद गोविंद असं म्हटलं, कधी हरी हरी असं म्हटलं, कधी राम राम असं म्हटलं, काय फरक पडला? नामाची साधना देखील बसून करावी आणि तासभर करावी असं नाही. आता आपण किती 10 मिनिटं नाम घेतलं, 10 मिनिटात समाधान झालं का? झालं नाही. झालं, समाधान मिळतं. त्याच्याकरता तास बसायला पाहिजे, 13 माळा या, 7 माळा त्या, असा अगदी निश्चय करायला पाहिजे असं नाही. एक माळ देखील ओढून होणार नाही असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. किती असतात एका माळेत मणी? 108. 108 खूप झाले. तुम्ही 10-20 वेळेला नाम घेतलं तर ध्यानासारखी शांत अवस्था होऊन जाईल. 108 तरी काय करायचे? पण एक माळ देखील फार झाली असं मी म्हणे. असं असल्यामुळं फक्त या अशा शांतीने नाम घ्यावं, समाधानाने नाम घ्यावं म्हणजे झालं. नामाचं जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य लगेच मिळवावं. नाम घ्यावं, नामाचं प्राप्तव्य लगेच संपादन होतं. ते मिळालं याची खात्री करावी, पुढचं नाम घ्यावं. त्याचं जे प्राप्तव्य आहे ते म्हणजे शांती समाधान. या शब्दाचं देखील अवडंबर नको की नाम नामी आणि नामधारक एक रूप होत आहेत का वगैरे. हे आपल्याला समजण्यासाठी म्हणून सांगितलं जात आहे. पण हेही लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. तुम्हाला शांती मिळते आहे तिथंच एक रूपता येते आहे. तुम्हाला समाधान मिळतं आहे तिथंच एक रूपता होते आहे. ते सगळं झालं विश्लेषण. ते समजण्यासाठी गरजेचं आहे म्हणून ते सांगितलं जातं. असं असल्यामुळं कुठलंही नाम घेतलं तरी चालेल. मगाच्या प्रश्नासारखंच आहे. कुठल्याही पद्धतीने ध्यान केलं तरी चालेल, कोणाचाही अनुग्रह घेतला तरी चालेल, एकदा घेतला तो सोडून दुसऱ्याचा घेतला तरी चालेल. तुम्ही शांती मिळवा म्हणजे झालं. मृगजळासारखं परमार्थामध्ये परमार्थ क्षेत्रातही व्हायला नको की या नामाने होईल का त्या नामाने ते अधिक भारी का ते त्याच्यापेक्षा भारी असं नाही. जो घेणारा आहे तो कोणत्या पद्धतीने घेतो आहे यालाच अधिक महत्व आहे. हे जर साधलं तर ही आत्ताची जी गोष्ट आहे तीच ओम रामकृष्ण हरिनी होणार, तीच ओम माधवाय नमहनी होणार, ती ओम नम शिवाय नाही होणार, तीच श्रीराम जयराम जय जय राम या नामाने होणार. त्याच्यात एकमेकांमध्ये काही फरक नाहीये. अशा प्रकारे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. खूप आर्ततेने रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले की ज्यामुळे जास्तीत जास्त भगवंताचे नाम किती जास्त घेता येईल याला तितकं महत्व नाहीये. घेतलं की समाधान असं खरंच पाहिजे. विष्णू सहस्रनामामध्ये ओम असं म्हटल्याबरोबर थोडासा अर्थाशी तदाकार व्हावं. विश्वम पहिलं नाम ओम, दुसरं विष्णूचं नाम विश्व असं आहे. याचा अर्थ आपल्या घरातली मंडळी, शेजार पाजारची मंडळी, समाज, देशाच्या पलीकडे असणारा समाज देखील, प्राणीगण देखील, निसर्ग मात्र देखील विष्णुमय आहे. या भावाशी तदाकारच नाही झाला आणि नुसतं विश्वम विश्वम हे विष्णूचं नाम खूप लाख वेळेला घोकलं तरी काय होणार आहे. त्यामुळे 12 वेळेला विष्णू सहस्रनाम जर उत्तम अशा प्रकारे घेतलं गेलं तर एवढी मोठी साधना झाली. पण जरा थांबून असते असते त्या नामाचं मतलब आत जात जात नामाचं समाधान मिळत मिळत ते घ्यावं. ही विष्णू सहस्रनाम तर इतकी उत्कृष्ट साधना की दासगणू महाराज सतत विष्णू सहस्रनाम म्हणत असायचे. पण कोणत्या भावाने आपण म्हणतो? मला तर कित्येकांबरोबर विष्णू सहस्रनाम म्हणताना दम लागतो. धडाधड धडाधड विष्णू सहस्रनाम म्हणत असताना मला इतकं भरभर म्हणताच येत नाही. शिवमहिम न म्हणताना देखील दम लागतो. काहीतरी अर्थ आहे त्याला, काहीतरी गोडी आहे, काहीतरी त्याच्यामध्ये रमण आहे. अशा प्रकारे अंतरंगता जर लक्षात घेतली तर मग थोडं अर्धा तासाचं नाम देखील तुम्हाला अर्धा दिवस समाधान टिकायला मदत करेल. नाहीतर तासभर नाम घेतलं कशाची तरी वाट पाहत की त्याची कधी कृपा होतीये, आणि कृपेचा कसला प्रत्ययच घेतला नाही आणि नुसतं नामाचाच ठोका लावला तर त्या नामाने काहीच नाही. त्या तासात जिथं समाधान नाही तिथं पुढच्या अर्ध्या दिवसात कसं समाधान मिळणार. आता जे नाम घेतलं तर माझी अशी खात्री आहे की पुढे एक तासभर याचं समाधान तुमच्या अंतकरणावर टिकून राहील, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्तही राहील. असं जर मधून अधून घेतलं तर पुढच्या तासाची दोन तासाची जर सोय केली तर थोडं एक 5-10 मिनिटं घ्यायचं आणि पुढच्या 2 तासाची सोय झाली समाधानात राहण्याची, तर गुरुपदिष्ट साधना करावी ध्यानासारखी आणि थोडी थोडी अशी नामाची उपासना करावी. असं होणं शक्य नाही नामाने समाधान मिळालं नाही. आपल्याला त्या भावनेनी घेता आलं पाहिजे. नामाचं जे तंत्र आहे ते तंत्र सांभाळून आपल्याला नाम घेता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये जीव ओतता आला पाहिजे म्हणजे झालं. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.